आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। सर्व स्तरांतून रतन टाटा यांना आदरांजली अर्पण। उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत। अंगणवाड्यांमध्ये 345 पाळणाघरं सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। आपलं सरकार केंद्र चालकांनाही ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय। आणि नागपुरातील दीक्षाभूमी इथं 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आजपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ। देशभरातून शेकडो नागरिक दीक्षाभूमीवर दाखल। आता सविस्तर बातम्या। ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत वरळी स्मशानभूमी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते। ज्येष्ठ उद्योगपती टाटा संस्थे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांना 2 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं। उपचारांदरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली। रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारनं आज एका दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे। सांस्कृतिक कला केंद्र इथं टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, लेखक विश्लेषक सुहेल सेठ यांनी सांस्कृतिक कला केंद्र इथं जाऊन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं। विविध देशांच्या मुंबईतल्या दूतावासांचे राजदूत, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी टाटांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले। रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे। 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य केलं। 1990 ते 2012 टाटा समूहाचे अध्यक्ष, ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष आणि अनेक वर्ष टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं। टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे अध्यक्ष एमिरेट्स हे मानद पद त्यांना बहाल करण्यात आलं होतं। रतन टाटा यांना 2000 साली पद्मभूषण तर 2008 साली पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं। नोव्हेंबर 2007 फॉर्च्यून मासिकानं उद्योग जगतातील 25 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता। वर्ष 2017 डॉ आबाजी थत्ते अनुसंधान संस्थेअंतर्गत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ नागपुरात झाला। त्यावेळी रतन टाटा यांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। याशिवाय रतन टाटा यांच्या 79व्या वाढदिवसाला ते नागपुरातील संघ मुख्यालयात डॉ मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी आले होते। नागपूरची प्रसिद्ध एम्प्रेस मिल ही जमशेदजी टाटा यांच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यातील मैलाचा दगड म्हणता येईल। ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला। यावेळी रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला। उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो। नवनवीन उद्योगांच्या उभारणीनंच देश प्रगतीपथावर नेता येतो। मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळबळ हवा। रतन टाटा यांच्या रुपानं आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला। भारताच्या उद्योग क्षेत्रातच नव्हे तर समाज उभारणीच्या कामातही टाटा यांचं अपूर्व योगदान होतं। ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते, भारताचा अभिमान होते। स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्य, याद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला। त्यांच्या रुपानं देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे, असं या शोकप्रस्तावात म्हटलं आहे। महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला होता। अंगणवाड्यांमध्ये 345 पाळणाघरं सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या पाळणाघरांमध्ये पाळणा सेविका, पाळणा मदतनीस अशी प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहे। यासाठी 60% खर्च केंद्र तर 40% खर्च राज्य शासन करेल। राज्यात वाचन संस्कृती ग्रंथ चळवळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली असून नवीन महाविद्यालयं, नवीन अभ्यासक्रम तसंच अतिरिक्त तुकड्यांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला। आला. जागतिक बँक अर्थसहायित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा 10,000 रुपये मानधन ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पामुळे पंचायत राज संस्थांचा कारभार संगणकीकृत होऊन ई पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणं शक्य झालं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेल्या अन्य निर्णयात नागपूर नजीकच्या सावनेरसह राज्यातील कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे, कठापूर, लातूरच्या विविध जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय सामील आहे. तसंच राज्यातील पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 स्वतंत्र महामंडळं स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या दोन्ही घटकांची महामंडळं स्थापन करावीत अशी आग्रही मागणी होती. पत्रकार तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठीच्या विविध योजना या महामंडळांमार्फत चालवण्यात येतील. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या प्रारूपाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासाठीचा हा अध्यादेश विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. दरम्यान धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण 186 धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्रोतानं नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी आणि न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आलं आहे. ही पदं धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहेत. भरधाव वेगानं गाडी चालवून 2 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोर्शे कार अपघातातील आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिणं, पोलिसांसोबत काही दिवस काम करणं अशा माफक अटींवर जामीन देण्यात आला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीनंतर राज्य सरकारनं पुण्यातील बाल न्याय मंडळातील संबंधित 2 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. या 2 अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी 5 अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. या चौकशीनंतर जुलैमध्ये 150 पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार या 2 अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विभागानं त्यांच्या विरोधात कारवाई करत त्यांना बडतर्फ केलं आहे. कविता थोरात आणि NL धनावडे अशी या बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील दीक्षाभूमी इथं 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आजपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झाला. हा धम्मदीक्षा सोहळा 3 दिवस चालणार आहे. आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भिक्खू संघातर्फे शेकडो उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात आली. यावेळी दीक्षा घेणाऱ्या नागरिकांना बुद्धवंदना 22 प्रतिज्ञांचं पठण करून धम्मदीक्षा विधी पार पाडण्यात आला. दीक्षा घेण्यासाठी देशभरातून शेकडो नागरिक दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा परवा दिनांक 12 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत AAB ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा असतील. आशियाई विकास बँक अर्थसहायित प्रकल्पाअंतर्गत 3 टप्प्याचं तसंच केंद्र शासनाच्या सहाय्यानं करण्यात आलेल्या देवळी, वर्धा आणि कारंजा तालुक्यातील विविध कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई इथून उद्या सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीनं होणार आहे. या प्रत्येक कामाच्या ठिकाणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अमर काळे तसंच आमदारांसह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि अकोला इथं आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याशिवाय यवतमाळ, बुलढाणा, वाशिम इथं आज आणि उद्या अशाच प्रकारचं पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात 14 ऑक्टोबरपर्यंत हवामान सामान्य राहील. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सर्व स्तरांतून रतन टाटा यांना आदरांजली अर्पण. उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत. आणि नागपुरातील दीक्षाभूमी इथं 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आजपासून धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ. देशभरातून शेकडो नागरिक दीक्षाभूमीवर दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.